मित्रांनो, आता आपण एक नवीन कन्सेप्ट बघणार आहोत आणि ती म्हणजे डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. आता कम्प्युटर ऑपरेट करणारे सगळेच ट्रेन असतात असं नाही, तर मेनू ड्रिव्हन प्रोग्राम हे बेसिक कम्प्युटर नॉलेज असलेला युजर हँडल करू शकतो. तर बरेच डेटाबेस सिस्टीम युजर्स हे कम्प्युटर मध्ये वेल ट्रेन नसतात, तर त्यासाठी डेव्हलपर डेटाबेसची कॉम्प्लेक्सिटी हाईड करून ठेवतो. डीबीएमएस प्रोव्हाइड 3 डिफरंट ऍब्स्ट्रॅक्ट व्ह्यूज और लेवल्स ऑफ डेटा. स्लाइड क्रमांक 16 वर तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे, त्यात तुम्हाला 3 लेवल्स दिसत आहे, एक्सटर्नल और व्ह्यू लेवल, कन्सेप्च्युअल और ग्लोबल और लॉजिकल लेवल, इंटरनल और फिजिकल लेवल. द व्ह्यू ऍट ईच ऑफ दीज लेवल इज डिस्क्राइब बाय अ स्कीम. स्कीम म्हणजे काय? अ स्कीम इज अन आउटलाईन और अ प्लॅन दॅट डिस्क्राइब्स द रेकॉर्ड्स अँड रिलेशनशिप्स एक्झिस्टिंग इन द व्ह्यू. तर आपण एखाद्याला पत्ता सांगताना पेपरवर एक डायग्राम काढत असतो. ती डायग्राम ऍक्च्युअल नसते, जस्ट लाईनच्या फॉर्म मध्ये आपण त्याला तो ऍड्रेस सांगत असतो की तू असा ये, मग तू तिथे तुला एक स्टॉप दिसेल, तिथून डाव्या हाताला वळ, तिथून सरळ आलास की तुला आमचा बंगला दिसेल. अशा प्रकारे आपण त्याला पेपरवर एक आउटलाईन काढत असतो, तर ती आउटलाईन म्हणजेच स्कीम होय. तर पहिला व्ह्यू आहे किंवा लेवल आहे एक्सटर्नल और यूजर व्ह्यू. इट इज ऍट द हायेस्ट लेवल ऑफ द डेटाबेस ऍब्स्ट्रॅक्शन व्हेअर ओनली दोज पोर्शन्स ऑफ द डेटाबेस ऑफ कन्सर्न टू अ यूजर और ऍप्लिकेशन्स आर इन्क्लुडेड. दॅट इज फ्रॉम गिव्हन डेटाबेस डिफरंट व्ह्यूज आर क्रिएटेड where in each view only required fields are used. Consider a student entity or a record containing the fields. त्याचे related fields आहेत roll number, name, address, class, percent. वेगवेगळ्या applications मध्ये हे सगळेच फील्ड वापरले जातीलच असं नाही. समजा ऍप्लिकेशन एक मध्ये रोल नंबर, नेम आणि ऍड्रेस हे तीनच फील्ड वापरले जातील. तसंच ऍप्लिकेशन 2 मध्ये रोल नंबर, क्लास आणि पर्सेंट हे फील्ड वापरले जातील. From given student record, two logical views are created. That is, view 1 and view 2. स्लाइड क्रमांक 17 वर तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे, त्या डायग्राम वरून तुम्हाला ऍप्लिकेशन 1 आणि ऍप्लिकेशन 2 हे लक्षात आलेच असतील. Hence, from given record many views can be created by different users or applications. अशा प्रकारे वेगवेगळे युजर्स वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स मध्ये असे अनेक व्ह्यूज तयार करू शकतात. कन्सेप्च्युअल और लॉजिकल व्ह्यू. दिस लेवल इज ऍक्च्युअली द युनियन ऑफ ऑल व्ह्यूज क्रिएटेड ऍट द एक्सटर्नल लेवल फॉर गिव्हन रेकॉर्ड. ऍट दिस लेवल Each entity or record is described logically. This level describes what data is to be stored in database. The student record can be described at conceptual level as shown on the screen. स्लाइड क्रमांक 18 वर जर तुम्ही बघाल तर त्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की ऍप्लिकेशन 1 आणि ऍप्लिकेशन 2 या दोघांचं युनियनने कन्सेप्च्युअल लेवल फॉर्म झालेलं आहे. तर ह्या लेवलमध्ये कुठला डेटा कुठल्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचा त्याचे डिटेल्स दिले जातात. म्हणजेच रोल नंबर आणि पर्सेंट हे न्यूमेरिक फॉर्मॅटमध्ये मेन्शन केलं जातं. नेम ऍड्रेस आणि क्लास हे स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये म्हणजेच कॅरेक्टर फॉर्मॅटमध्ये मेन्शन करण्यात येतं. पुढची लेवल आहे इंटरनल लेवल. धिस व्ह्यू इज ऍट द लोएस्ट लेवल ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन क्लोजेस्ट टू द फिजिकल स्टोरेज मेथड युज्ड. धिस लेवल डिस्क्राइब्स हाऊ द डेटा आर ऍक्च्युअली स्टोअर्ड. हिअर द डिटेल स्पेसिफिकेशन्स आर स्पेसिफाईड फॉर इच रेकॉर्ड टू स्टोअर इट इंटरनली. फॉर एक्झाम्पल द स्टुडंट रेकॉर्ड युज्ड अबोव कॅन बी डिस्क्राइब्ड ऍट इंटरनल लेवल ऍज शोन ऑन द स्क्रीन. स्लाइड क्रमांक 19 जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात आलंच असेल की इंटरनली स्टुडंट रिलेटेड डेटा कसा सेव्ह केला जातो. स्टुडंट रोल नंबर न्यूमेरिक लेंथ 2 ऑफसेट 0 नेम स्ट्रिंग लेंथ 20 ऑफसेट 2 ऍड्रेस स्ट्रिंग लेंथ 20 ऑफसेट 22 क्लास स्ट्रिंग लेंथ 20 ऑफसेट 42 परसेंट न्यूमेरिक लेंथ 10 ऑफसेट 62. म्हणजेच रोल नंबर हे न्यूमेरिक फॉर्मॅट मध्ये आहे त्यासाठी त्याची लेंथ आहे 2. म्हणजेच 2 डिजिट नंबर पर्यंत आपण रोल नंबर एंटर करू शकतो. 150 125 हे नंबर एंटर केलेच जाणार नाहीत कारण त्याची लेंथ आहे 3 आणि त्यासाठी ऑफसेट आहे 0. म्हणजे त्याची सेव्ह करण्याची जागा ही 0 पासून स्टार्ट होते. द ऑफसेट इज यूज टू स्किप द बाइट्स फ्रॉम स्टार्ट ऍड्रेस टू गेट द रिक्वायर्ड लोकेशन इज स्टोरेज डिव्हाइसेस. म्हणजे रोल नंबर आपण डायरेक्टली 0 बाइट्स पासून लिहू शकतो. नेम लिहिण्यासाठी 2 बाइट्स आपल्याला स्किप करावे लागतील. म्हणजे फ्रॉम 3rd बाइट आपण नेम लिहू शकतो. ऍड्रेस साठी 22 बाइट्स आपल्याला स्किप करून ऍड्रेस लिहावा लागतो. सेम ऍज फॉर क्लास अँड पर्सेंट ऑल्सो. आता समजा तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल पुणे टू नाशिक, तर एक्सटर्नल लेवलवर आपण काय बघणार की ही रेल्वे कुठून कुठे जाणार म्हणजेच पुणे ते नाशिक. इंटरनली काय असणार आहे की ही रेल्वे पुण्यावरून नाशिकला जाताना कुठल्या कुठल्या स्टेशनवर थांबणार आहे. म्हणजेच हे झालं कन्सेप्च्युअल लेवल. आणि लास्टली रूट कुठला आहे म्हणजे पुणे ते नाशिक साठी कुठला रूट आहे, कुठल्या कुठल्या स्टेशनवर थांबायचं आहे, टर्न कुठून घ्यायचा आहे, ते हे जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डचा आपल्याला युजरशी काही संबंध नसतो. तर हे जे रेकॉर्ड्स आहे ते फिजिकल म्हणजे इंटरनल लेव्हलला हे रेकॉर्ड स्टोअर्ड केलं जातं. आता आपण बघणार आहोत मॅपिंग बिटवीन व्ह्यूज. द प्रोसेसेस ऑफ ट्रान्सफॉर्मिंग रिक्वेस्ट अँड रिझल्ट बिटवीन लेवल्स आर कॉल्ड मॅपिंग. अ मॅपिंग बिटवीन द एक्सटर्नल अँड कन्सेप्च्युअल व्ह्यूज गिव्ज द करस्पॉन्डन्स अमॉंग द रेकॉर्ड्स अँड द रिलेशनशिप्स ऑफ द एक्सटर्नल अँड कन्सेप्च्युअल व्ह्यूज. The external view is an abstraction of the conceptual view. And conceptual view is an abstraction of the internal view. It describes the content of the database as perceived by the user or application program of that view. The user of the external view sees and manipulates a record corresponding to the external view. There is a mapping from a particular logical record in the external view to one or more conceptual records in the conceptual view. Thus, there is a mapping from conceptual record to an internal one. An internal record is a record at the internal level, not necessarily a stored record on a physical storage device. Mapping from conceptual and the internal levels specifies the method of deriving the conceptual records from the physical database. मित्रांनो, मॅपिंग बिटवीन व्ह्यूज म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. थोडक्यात सांगायचं झालं तर दोन प्रकारचे मॅपिंग्स आहेत, विदिन अ थ्री लेवल्स. पहिलं मॅपिंग आहे ते एक्सटर्नल टू कन्सेप्च्युअल व्ह्यू आणि दुसरं मॅपिंग आहे कन्सेप्च्युअल टू इंटरनल व्ह्यू. पुढे आपण बघणार आहोत डेटा इंडिपेंडन्स म्हणजे काय. पहिले आपण डेफिनेशन बघूया. द एबिलिटी टू मॉडिफाय स्कीमा डेफिनेशन इन वन लेवल विदाउट अफेक्टिंग अ स्कीमा डेफिनेशन इन नेक्स्ट हायर लेवल इज कॉल्ड डेटा इंडिपेंडन्स. देअर आर टू लेवल्स ऑफ डेटा इंडिपेंडन्स, फिजिकल डेटा इंडिपेंडन्स आणि लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स. थ्री लेवल्स ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन अलॉंग विथ द मॅपिंग फ्रॉम इंटरनल टू कन्सेप्च्युअल अँड फ्रॉम कन्सेप्च्युअल टू इंटरनल प्रोव्हाइड टू डिस्टिंग लेवल्स ऑफ डेटा इंडिपेंडन्स. वन इज लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स अँड सेकंड इज फिजिकल डेटा इंडिपेंडन्स. लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स indicates that the conceptual schema can be changed without affecting the existing external schemas. The change would be absorbed by the mapping between the external and conceptual levels. Physical data independence indicates that the physical storage structures or devices used for storing the data could be changed without necessitating a change in the conceptual view or any of the external views. Logical data independence is achieved by providing the external level or user view of the database. The application programs or users see the database as described by their respective external views. The DBMS provides a mapping from this view to the conceptual view. आपल्याला माहितीच आहे की डीबीएमएस आपल्याला दोन प्रकारचे मॅपिंग्स प्रोव्हाइड करतो. द व्ह्यू ऍट द कन्सेप्च्युअल लेवल ऑफ द डेटाबेस इज द सम टोटल ऑफ द एक्सटर्नल व्ह्यूज ऑफ द डेटाबेस. आपण याआधी पाहिलंच आहे की कन्सेप्च्युअल लेवल इज अ युनियन ऑफ एक्सटर्नल लेवल्स ऍप्लिकेशन्स. Consider the record of student used in previous case. Student, त्याचे fields आहेत roll number, name, address, class, percent. In this case, the user at the external view defines his logical view according to his requirements without considering after fields of the records. User may define his views as a roll number, name, and address. In this case, if any change is there in any field at the conceptual level, then there is no effect in above view. जर समजा कुठलाही चेंज ऍट कन्सेप्च्युअल लेवलवर झाला तर त्याचा परिणाम हे एक्स्टर्नल लेवलवर असलेल्या फील्ड्सवर काहीच होणार नाही. हेन्स व्हॉट एव्हर द व्ह्यूज आर क्रिएटेड ऍट द एक्स्टर्नल लेवल रिमेन अनचेंज्ड आफ्टर चेंजिंग द डेटाबेस ऍट द कन्सेप्च्युअल लेवल. फिजिकल डेटा इंडिपेंडन्स इज अचीव्ड बाय द प्रेझेन्स ऑफ द इंटरनल लेवल ऑफ द डेटाबेस अँड द मॅपिंग ऑर ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम द कन्सेप्च्युअल लेवल ऑफ द डेटाबेस टू द इंटरनल लेवल. इफ देअर इज अ चेंज इन द फाईल ऑर्गनायझेशन ऑर द टाईप ऑफ फिजिकल डिवाइस युज्ड ॲज अ रिझल्ट ऑफ ग्रोथ इन द डेटाबेस ऑर न्यू टेक्नॉलॉजी अ चेंज इज रिक्वायर्ड in the transformation functions between the physical and conceptual levels. This data independence is possible because conceptual level does not specify storage structures or access methods for the physical devices. आता आपण बघणार आहोत फाइल ओरिएंटेड अप्रोच वर्सेस डेटाबेस ओरिएंटेड अप्रोच. द कन्व्हेन्शनल डेटा प्रोसेसिंग अप्रोच इज टू होल्ड लोकली नीडेड डेटा अँड डेव्हलप अ प्रोग्राम ऑर मेनी प्रोग्राम्स फॉर इच ऍप्लिकेशन. पूर्वी प्रत्येक युजर हा आपलं काम करत असताना डेटा हा स्वतंत्रपणे हँडल करत होता, तर त्याचा परिणाम एका कॉमन फील्डशी रिलेटेड मल्टिपल फाइल्स तयार झाल्या. दिस रिझल्टेड इन मोर दॅन वन डेटा फाइल्स विथ कॉमन डेटा फॉर डिफरंट ऍप्लिकेशन्स. उदाहरणार्थ आपण आता शाळेचे उदाहरण बघू. समजा शाळेत दोन ऍप्लिकेशन्स आहेत, एक फी ऍप्लिकेशन आणि दुसरं स्टुडंट रेकॉर्ड ऍप्लिकेशन. फी ऍप्लिकेशन हे अकाउंट डिपार्टमेंट मध्ये वापरले जाते, तसेच स्टुडंट रेकॉर्ड ऍप्लिकेशन हे पर्सनल डिपार्टमेंट मध्ये वापरले जाते. या दोन्ही ऍप्लिकेशन मध्ये काही कॉमन डेटा वापरला जातो, जसे की रोल नंबर, नेम, ऍड्रेस, क्लास वगैरे. ही दोन्ही ऍप्लिकेशन्स इंटर रिलेटेड आहेत. दोन्ही ऍप्लिकेशन्स वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये रन होतात, तसेच त्या सेव्ह केल्या जातात. सेम डेटा वापरणारे मल्टिपल युजर्स असू शकतात. एखादा युजर हा स्टुडंट नेम प्रमाणे तो डेटा अरेंज करतो, तर दुसरा युजर हा रोल नंबर प्रमाणेच तो डेटा अरेंज करतो. When separate departments in an organization maintain files that contain duplicate information, it results in data duplication and hence chances of errors. स्लाइड क्रमांक 22 वर तुम्हाला एक डायग्राम दाखविण्यात आली आहे. त्या डायग्राम मध्ये तीन फाइल्स आहेत. त्या प्रत्येक फाइल मध्ये तुम्हाला काही कॉमन डेटा दिसत आहे, जसे की रोल नंबर, क्लास आणि फोन नंबर. मेंटेनन्स ऑफ इन्फॉर्मेशन इन सेपरेट फाईल फॉर इच स्कूल और बिझनेस ऍप्लिकेशन हॅज अ सम डिसएडव्हान्टेजेस, लाईक डेटा रिडंडन्सी अँड इनकन्सिस्टन्सी. फाईल प्रोसेसिंग सिस्टीम मध्ये काही कॉमन डेटा हा वेगवेगळ्या फाइल्स मध्ये रिपीट झालेला असतो. समजा दोन फाइल्स आहेत, एक स्टुडंट्स फाइल आणि दुसरी लायब्ररी फाइल. स्टुडंट्स फाइल मध्ये रोल नंबर, नेम, ऍड्रेस आणि फोन नंबर, तसेच स्टुडंट्स रिलेटेड काही इन्फॉर्मेशन त्या फाईलमध्ये सेव्ह केलेली आहे. द फाईल लायब्ररी कंटेन्स द रोल नंबर अँड नेम ऑफ दोज स्टुडंट्स हु गेट अ बुक फ्रॉम द लायब्ररी अलॉंग विथ द इन्फॉर्मेशन अबाउट द रेंटेड बुक्स. म्हणजेच एका विद्यार्थ्याचा डेटा हा दोन फाइल्स मध्ये आहे, त्यालाच आपण डेटा रिडंडन्सी असे म्हणतो. आणि हा डेटा दोन ठिकाणी सेव्ह केल्यामुळे स्टोरेज करण्यासाठी जी जागा लागते ती सुद्धा जास्त लागते. म्हणजेच धीस रिडंडन्सी कॉजेस हायर स्टोरेज. धीस सिच्युएशन कॅन ऑल्सो रिझल्ट इन डेटा इनकन्सिस्टन्सी. म्हणजेच दोन वेगवेगळ्या फाइल्स मध्ये एकाच स्टुडंटचा वेगवेगळा डेटा दाखविण्यात येतो. उदाहरणार्थ समजा एखाद्या विद्यार्थ्याचा ऍड्रेस चेंज झाला आणि तो फक्त आपण स्टुडंट फाईल मध्ये चेंज केला आणि लायब्ररी फाईल मध्ये तो चेंज केला नाही, तर एका स्टुडंटच्या आपल्याला वेगवेगळ्या फाइल्स मध्ये दोन ऍड्रेस दिसतात, म्हणजेच डेटा कन्सिस्टंट राहत नाही. म्हणून फाईल सिस्टीम मध्ये इनकन्सिस्टन्सी होण्याचे चान्सेस जास्त असतात. दुसरा ड्रॉबॅक आहे डिफिकल्टी इन ऍक्सेसिंग डेटा. इट इज नॉट इझी टू रिट्राइव्ह इन्फॉर्मेशन युझिंग अ कन्व्हेन्शनल फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. कन्व्हिनियंट अँड इफिशियंट इन्फॉर्मेशन रिट्राइव्हल इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल युझिंग कन्व्हेन्शनल फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. समजा फाईल मध्ये थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड्स असतील आणि आपल्याला मधलंच एखादं रेकॉर्ड हवं असेल तर आपण ते इझिली नाही काढू शकत किंवा सर्च करायलाही आपल्याला अनेक प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तिसरा ड्रॉबॅक आहे डेटा आयसोलेशन. डेटा आर स्कॅटर्ड इन व्हेरियस फाइल्स अँड द फाइल्स मे बी इन डिफरंट फॉर्मॅट. रायटिंग न्यू ऍप्लिकेशन प्रोग्राम टू रिट्राइव्ह डेटा इज डिफिकल्ट. स्टुडंट रिलेटेड डेटा हा वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्स मध्ये सेव्ह केला जाऊ शकतो, जसे की फी रिलेटेड इन्फॉर्मेशन ही टॅली सॉफ्टवेअर मध्ये असेल, स्टुडंट रिलेटेड इन्फॉर्मेशन एका वेगळ्या सॉफ्टवेअर मध्ये असेल, तर त्या स्टुडंटच्या डिटेल्स मध्ये आपल्याला चेंजेस करायचे असतील ते चेंजेस करणे अतिशय कठीण आहे. पुढचा ड्रॉबॅक आहे इंटिग्रिटी प्रॉब्लेम्स. द डेटा व्हॅल्यूज मे नीड टू सॅटिस्फाय सम इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स. समजा स्टुडंट इन्फॉर्मेशनचा डेटाबेस आहे, त्याच्यामध्ये स्टुडंटशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन सेव्ह केलेली आहे. समजा स्टुड मार्क्स हे त्या डेटाबेसचं एक फील्ड आहे, तर मार्क्स हे नेहमी ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू झिरो असू शकतात आणि ते पॉझिटिव्ह मध्येच असू शकतात, तर त्यासाठी आपण निगेटिव्ह मार्किंग करत नाही, त्यामुळे इथे इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट येईल. मार्क्स शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. म्हणजेच एखाद्या फील्डशी रिलेटेड जो डेटा आपण एंटर करतो त्याचा डेटा टाइप प्रॉपर असणं महत्वाचं आहे. एखाद्या स्टुडंट नाव एंटर करायचं असेल तर आपण ते नाव अल्फाबेटिकलीच लिहितो, त्याच्यात न्यूमेरिकल फील्ड्स येऊन चालणार नाहीत. इफ वी आर युझिंग कन्व्हेन्शनल फाईल सिस्टीम देन वी हॅव टू हँडल दिस इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट थ्रू प्रोग्रॅमिंग, म्हणजेच प्रोग्रॅमिंग कोड. बट इन डेटाबेस वी कॅन डिक्लेअर द इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट अलॉंग विथ डेफिनेशन इटसेल्फ. तर डेटाबेस क्रिएट करतानाच आपण ह्या इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट डिफाईन करतो. पुढील काही लेक्चर्स मध्ये आपण त्याबद्दल बघणारच आहोत. पुढचा ड्रॉबॅक आहे ऍटॉमिसिटी प्रॉब्लेम. इट इज डिफिकल्ट टू एन्श्युअर ऍटॉमिसिटी इन फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. आपण ऑनलाईन बँकिंगचंच उदाहरण बघूया. ऑनलाईन बँकिंग सिस्टीम मध्ये समजा अकाउंट ए मधून तुम्ही 1000 रुपये काढले, ते 1000 रुपये अकाउंट बी मध्ये टाकले, तर हे ट्रान्झॅक्शन करताना काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. अकाउंट ए मधून 1000 रुपीज कट झालेले असतात, पण अकाउंट बी मध्ये ते ट्रान्सफर झालेले नसतात. पुढचा ड्रॉबॅक आहे concurrent access anomalies. If multiple users are updating same data simultaneously, it will result in inconsistent data state. In file processing system, it is very difficult to handle this using program code. This results in concurrent access anomalies. And shevatcha drawback ahe security problems. Enforcing security constraints in file processing system is very difficult as the application programs are added to the system in an ad hoc manner. म्हणूनच या सर्व अडचणींमुळेच आपण कन्व्हेन्शनल फाईल सिस्टीम ऐवजी DBMS वापरतो. स्लाइड क्रमांक 22 वर दाखविलेल्या डायग्राम वर तुम्हाला दोन फिगर्स दिसत आहे. फिगर बी मध्ये तिन्ही फाईलचे फील्ड्स एकाच ठिकाणी म्हणजेच एकाच फाईल मध्ये दाखविण्यात आलेले आहेत. म्हणजेच इथे आपण डेटाबेस यूज केलेला आहे, त्यामुळे डेटा रिपीटेशनचा अडथळा येत नाही आणि हा डेटाबेस स्कूलमध्ये इझिली हँडल केला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, DBMS आणि कन्व्हेन्शनल फाईल सिस्टीम मध्ये काही डिफरन्स आहेत. त्या डिफरन्स वरून तुमच्या लक्षात येईल की DBMS का सोयीस्कर आहे. पहिला डिफरन्स आहे, रिप्रेझेंटिंग कॉम्प्लेक्स रिलेशनशिप अमंग डेटा इज पॉसिबल इन DBMS बट नॉट इन कन्व्हेन्शनल फाईल सिस्टीम. DBMS मध्ये आपण रिकव्हरी आणि बॅकअप सुद्धा घेऊ शकतो, तसं कन्व्हेन्शनल फाईल सिस्टीम मध्ये नाही घेऊ शकत. DBMS मध्ये मल्टिपल युजर इंटरफेस अलाउड आहे, तर फाईल सिस्टीम मध्ये नाही. द चेंजेस मेड इन वन डेटाबेस विल बी ऍप्लिकेबल टू ऑल टेबल्स बट नॉट पॉसिबल इन फाईल सिस्टीम. स्टुडंट आणि लायब्ररीच्या एक्झाम्पल्स वरून तुमच्या हा पॉइंट लक्षात आलाच असेल. डेटा रिडंडन्सी इज रिमूव्ड इन DBMS बट नॉट इन फाईल सिस्टीम. अनऑथोराइज्ड ऍक्सेस इन DBMS कॅन इझिली बी रिस्ट्रिक्टेड. डेटा इन डेटाबेसेस आर मोर सिक्युअर्ड कम्पेअर टू डेटा इन फाइल्स. Enforcing integrity constraint in DBMS. Provide storage structure for efficient query processing. मित्रांनो, एका छोट्या टॉपिक बद्दल तुम्हाला मी थोडीशी माहिती सांगते. तो टॉपिक म्हणजे डेटा प्रोसेसिंग वर्सेस डेटा मॅनेजमेंट. डेटा प्रोसेसिंग मध्ये डेटा रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन्स येतात. त्या ऍक्टिव्हिटीज म्हणजेच कॅप्चरिंग ऑफ डेटा, स्टोरिंग ऑफ डेटा, अपडेटिंग अँड रिट्रायव्हिंग ऑफ डेटा अँड इन्फॉर्मेशन. ऑर्गनायझेशन मध्ये डेटा आणि इन्फॉर्मेशनची मॅनेजमेंट किंवा अरेंजमेंट करणे म्हणजेच डेटा मॅनेजमेंट होय. तर हे मॅनेजमेंट कुठले कुठले? डेटा ऍडमिनिस्ट्रेशन, द स्टँडर्ड्स फॉर डिफायनिंग डेटा, द वे इन विच पीपल परस्यू अँड यूज डेटा इन देअर डे टू डे टास्क. अलीकडे डेटाबेस हा सगळ्याच फील्डमध्ये वापरण्यात येत आहे, तर ते फील्ड्स किंवा सेक्टर्स कुठले कुठले ते आता आपण बघणार आहोत. पहिला सेक्टर आहे बँकिंग. बँकिंग सेक्टर मध्ये आपण कस्टमरशी रिलेटेड इन्फॉर्मेशन, अकाउंट लोन आणि त्याचे बँकेत होणारे ट्रान्झॅक्शन्स हा सगळा डेटा आपण सेव्ह करू शकतो. एअरलाईन सेक्टर्स. एअरलाईन सेक्टर मध्ये रिझर्वेशन रिलेटेड आणि शेड्यूल इन्फॉर्मेशन साठी डेटाबेस वापरण्यात येतो. एअरलाइन्स वेअर अमॉंग द फर्स्ट टू यूज डेटाबेस इन जिओग्राफिकली डिस्ट्रीब्युटेड मॅनर. टर्मिनल सिच्युएटेड अराउंड द वर्ल्ड ऍक्सेस द सेंट्रल डेटाबेस सिस्टीम थ्रू फोन लाईन्स अँड अदर डेटा नेटवर्क्स. युनिव्हर्सिटीज मध्ये स्टुडंट इन्फॉर्मेशन, कोर्स रजिस्ट्रेशन आणि त्याच्या ग्रेड बद्दलची इन्फॉर्मेशन डेटाबेस मध्ये सेव्ह केली जाते. क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन फॉर परचेस ऑन क्रेडिट कार्ड अँड जनरेशन ऑफ मंथली स्टेटमेंट. टेलिकम्युनिकेशन सेक्टर फॉर किपिंग रेकॉर्ड ऑफ कॉल्स मेड, जनरेटिंग मंथली बिल्स, मेंटेनिंग बॅलन्स ऑन प्रीपेड कॉलिंग कार्ड अँड स्टोरिंग इन्फॉर्मेशन अबाउट द कम्युनिकेशन नेटवर्क. तुम्ही जर आपलं मोबाईलचं बिल बघितलं किंवा लाईट बिल बघितलं, तर त्याच्यामध्ये सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसते. ती म्हणजे कुठल्या महिन्याचं ते लाईट बिल आहे, त्याच्यात किती रीडिंग झालेले आहेत, मागची काही बाकी आहे का, आणि ते लाईट बिल कधीपर्यंत भरायचं, ही सगळी इन्फॉर्मेशन त्या लाईट बिल मध्ये असते. तर हा सगळा डेटा फायनान्स फॉर स्टोरिंग इन्फॉर्मेशन अबाउट होल्डिंग्स सेल्स अँड परचेस ऑफ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट सच एज स्टॉक्स अँड बॉन्ड्स सेल्स फॉर कस्टमर प्रॉडक्ट अँड परचेस इन्फॉर्मेशन मॅन्युफॅक्चरिंग फॉर मॅनेजमेंट ऑफ सप्लाय चेन अँड फॉर ट्रॅकिंग प्रोडक्शन ऑफ आयटम्स इन फॅक्टरीज इन्व्हेंटरीज ऑफ आयटम्स इन वेअर हाऊसेस स्टोअर्स अँड ऑर्डर्स फॉर आयटम्स ह्युमन रिसोर्सेस फॉर इन्फॉर्मेशन अबाउट एम्प्लॉईज सॅलरीज पेरोल पेरोल टॅक्सेस अँड बेनिफिट्स अँड फॉर जनरेशन ऑफ पेचेक्स वेब बेस्ड सर्व्हिसेस फॉर टेकिंग वेब युजर्स फीडबॅक रिस्पॉन्सेस रिसोर्स शेअरिंग ऑनलाईन शॉपिंग अशा विविध ठिकाणी डेटाबेस वापरला जातो. मित्रांनो, आता आपण आज काय शिकलो त्याचा थोडक्यात सारांश बघूया. आज आपण डेटा आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय, त्या दोघांमध्ये कुठला डिफरन्स आहे ते आपण पाहिलं. डेटाबेस म्हणजे काय? अ डेटाबेस इज अ सेट ऑफ डेटा दॅट हॅज अ रेग्युलर स्ट्रक्चर अँड दॅट इज ऑर्गनाइज्ड इन सच अ वे दॅट अ कम्प्युटर कॅन इझिली फाइंड अँड डिझायर्ड इन्फॉर्मेशन. पुढे आपण क्लासिफिकेशन ऑफ डेटाबेस बघितलं. डेटाबेसचं क्लासिफिकेशन हे अकॉर्डिंग टू टाइप्स ऑफ कंटेंट होतं, ते म्हणजे फुल टेक्स्ट न्यूमेरिक आणि इमेजेस. सुद्धा ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा डेटाबेस वापरण्यात येतो. अकॉर्डिंग टू ऑर्गनायझेशनल अप्रोच डेटाबेसेस आर क्लासिफाइड इन टू थ्री टाइप्स रिलेशनल डेटाबेस डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस. नंतर आपण फंडामेंटल्स ऑफ डेटाबेसेस पाहिले, ते म्हणजे फील्ड रेकॉर्ड फाईल डेटाबेस आणि की फील्ड. आपण डेटा ऍब्स्ट्रॅक्शन बद्दल सुद्धा माहिती पाहिली. डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये तीन लेव्हल्स येतात, ते म्हणजे एक्स्टर्नल ऑर व्ह्यू लेव्हल कन्सेप्च्युअल ऑर लॉजिकल लेव्हल आणि इंटरनल ऑर फिजिकल लेव्हल. तर ह्या तिन्ही लेव्हल्स मधलं मॅपिंग सुद्धा आपण बघितलं. द प्रोसेसेस ऑफ ट्रान्सफरिंग रिक्वेस्ट अँड रिझल्ट बिटवीन लेव्हल्स आर कॉल्ड मॅपिंग. नंतर आपण डेटा इंडिपेंडन्स बद्दलची माहिती पाहिली. द ॲबिलिटी टू मॉडिफाय स्कीमा डेफिनेशन इन वन लेव्हल विदाऊट अफेक्टिंग अ स्कीमा डेफिनेशन इन नेक्स्ट हायर लेव्हल इज कॉल्ड डेटा इंडिपेंडन्स. तर डेटा इंडिपेंडन्सचे आपण दोन लेव्हल्स पाहिले, फिजिकल डेटा इंडिपेंडन्स अँड लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स. आपण फाईल ओरिएंटेड अप्रोच वर्सेस डेटाबेस ओरिएंटेड अप्रोच सुद्धा पाहिले. तसेच डीबीएमएस वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये वापरले जाते, ते विविध सेक्टर सुद्धा आज आपण पाहिलेत. तर मित्रांनो, डीबीएमएस म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर परत भेटूया पुढच्या सेशन मध्ये. धन्यवाद.